வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹலாஹல மோஹ சாந்தயே. புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய. ஜய ஜய ரகுவீர சமர்த்த. தாஸ்போதாச்சா பிரஸ்தாவனைச்சா சமாசமதே பஹ்யா கிரந்தாரம்ப லக்ஷண நாம சமாசமதே தாஸ்போத கிரந்தாமதே கொண்கொண்டே விஷய பிரமுகதா சாங்கித்லே ஆஹேத் தேச்சி எக் ஜந்த்ரி சமர்த்தான்னி திலி आणि त्याप्रमाणे समर्थांना या ग्रंथामध्ये एकूण काय सांगायचं आहे हे सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट करून सांगितलं. त्यांनी जे ज्या संज्ञा सांगितल्या त्या दासबोधामध्ये कुठं कुठं आणि कोणत्या अर्थाने आलेले आहेत हे आपण पाहायला सुरुवात केलेली आहे. उदाहरणार्थ या ग्रंथाचं नाव दासबोध असं आहे आणि इथं भक्तिमार्ग विशद करून सांगितलेला आहे. समर्थांना भक्तिमार्ग म्हणजे काय सांगायचं आहे हे एक प्रकारे दासबोधाचा क्रॉस सेक्शन घेऊन आडवा छेद ज्याला म्हणू असं घेऊन दासबोधात सांगितलेला भक्तिमार्ग काय हे आपण थोडक्यात पाहिलं. तसंच नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. बहुधा अध्यात्म काय आहे समर्थांच्या व्याख्येमधलं वैराग्य काय आहे समर्थ भक्ती कशाला म्हणतात आणि ज्ञान कशाला म्हणतात हे आपण पाहिलं. समर्थांना या ग्रंथामध्ये भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी असं सांगायचं आहे. भक्तीच्या योगाने निश्चितपणाने देवत्वापर्यंत पोचता येतं. ती भक्ती कोणती म्हणून मुख्य भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे मुख्य भक्ती समर्थांना काय सांगायचे आहे समर्थ शुद्ध ज्ञान कशाला म्हणतात आणि आत्मस्थिती काय. शुद्ध उपदेशाचा निश्चय सायोज्य मुक्तीचा निश्चय मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असे आपण पाहिलं. शुद्ध उपदेश उपदेश आणि शुद्ध उपदेश याच्यात शुद्ध उपदेश म्हणजे काय आता आपण पाहायला सुरुवात केलेली आहे. मुख्य देवाचा निश्चय मुख्य भक्ताचा निश्चय जीव शिवाचा निश्चय बोलिला असे आणि गेले अनेक रविवार माझ्या कल्पनेप्रमाणे जवळपास एक पाच सहा रविवार झाले. मुख्य देव समर्थांना काय सांगायचं आहे ते आपण पाहतो आहोत आणि एव्हाना समर्थांचा जो मुख्य देव आहे त्यासंबंधी समर्थांनी निर्गुण निराकार परमात्मा म्हणजेच मुख्य देव बाकी प्रतिमा देव अवतार अंतरात्मा हे त्या तुलनेनी गौण देव असं सांगितलं तेही आपण पाहिलं. मुख्य देवाबद्दल सांगत असताना समर्थांनी जे जे देखिले आणि ऐकिले ते ते अंतरी सदृढ बैसले हित अनहित परीक्षेले परीक्षवंती. देवाबद्दल पुष्कळ सांगितलं जातं, पाहिलं जातं, वर्णन केलं जातं. वर्णनावर ऐकणाऱ्यांचा विश्वास बसतो. कोणी कोणी विश्वास ठेवून जसं सांगितलंय तसं आहे असं धरतात, कोणी कोणी परीक्षा करायला जातात. थोडा आवाज पाहिजे. कोणी कोणी परीक्षा करायला जातात की हे सांगतात तर त्याप्रमाणे ज्या अर्थी यांना अनुभव आला तर आपल्यालाही अनुभव यायला हवा. अशी मंडळी अविश्वासी नसतात, तरी देखील प्रत्यय ज्ञानाला महत्व देणारी अशी ही मंडळी असतात. आणि समर्थांना अशी प्रत्यय ज्ञानाला महत्व देऊन स्वतः अनुभूती घेण्यासाठी प्रयत्न करणारी मंडळी अति आवडतात. समर्थ म्हणतात, या कारणे सर्व सांडावे, एक देवासीचं धुंडावे. आणि समर्थांनी त्यांच्या जीवनामध्ये हे अक्षरशः खरं केलं. त्यांनी काय पुरश्चरण जे केलं 12 वर्ष, त्या पुरश्चरणामध्ये नाना ग्रंथांचा अभ्यास केला, नामस्मरणाची साधना केली, गायत्री मंत्राचं पुरश्चरण केलं, ध्यानाचा अभ्यास केला, आणि मग तीर्थ महिमा, देवांच्या सगळ्या कल्पना या भ्रमण करून त्यांनी शोधून पाहिल्या. सबंध देश त्यांनी पालथा घातला. हिमालयापासून ते दक्षिण टोकापर्यंत सर्वत्र ते गेले. 12 वर्ष त्यांनी परिभ्रमण केलं. जे अभ्यासिलेलं होतं, ज्याचं समाधान झालेलं होतं, तरी देखील देवाच्या अजून बाहेर काही कल्पना होत्या, त्या सगळ्या कल्पना शोधून काढायच्या आणि त्याच्यातलं तथ्य देखील शोधायचं, या हेतूनी त्यांनी परिभ्रमण केलं. या परिभ्रमणामध्ये समर्थांना एकूण परमार्थाची परीक्षा देखील घेता आली, लोकमानसाची परीक्षा घेता आली. परमार्थ म्हणून कुठं कुठं काय काय सांगितलं जातं, त्याच्यातलं खरं काय खोटं काय हेही पाहता आलं. या कारणे सर्व सांडावे, एक देवासीच धुंडावे, तरीच वर्म पडे ठावे काही एक. म्हणून ही सगळी मतं आहेत, ती सगळी मतं ऐकावीत, बाजूला सारावीत आणि शोध घ्यायला सुरुवात करावी असं समर्थांनी ठरवलं. नाना सुखे देवे केली, लोके तयास चुकली, ऐसी चुकताच गेली जन्मवरी. सर्व सांडून शोधा मजला, ऐसे देवची बोलिला. सर्व धर्मान परित्यज्य, मामेकम शरणम व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष ईशा मिमाशुचः. असं भगवंत म्हणाले. मी जे सांगितलेलं आहे ते बाकीचं सगळं बाजूला सारा आणि मी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे करा, मला शोधा, असं प्रत्यक्ष परमात्म्यांनी भगवंतांनी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं. लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा, म्हणून नाना दुःखे भोगिती. त्यांना लक्षात आलं की अनेक प्रकारची दुःख परमार्थ करणारा आणि दुःख भोगणारा असं एक विचित्र कॉम्बिनेशन त्यांना आढळलं. परमार्थ कशा करता करायचा, परमार्थ करून देखील दुःखामध्ये आहेत, ममतेमध्ये आहेत, स्वार्थामध्ये आहेत, हे नक्की काय आहे. म्हणून नाना दुःखे भोगिती, सर्व काळ कष्टी होती, मनी सुखची इच्छिती, परिते कैसे, उदंड सुख जया लागले, वेड तयास चुकले, सुख सुख म्हणताची मेले दुःख भोगिता. शहाण्याने ऐसे न करावे, सुख होय तेची करावे, देवासी धुंडीत जावे ब्रह्मांडा परते, अगदी ब्रह्मांडाच्या पलीकडे जाऊन शोधायला लागलं तरी शोधावं, पण सोडू नये, थांबू नये असं समर्थ म्हणतात. मुख्य देवची ठाई पडिला मग काय उणे तयाला, लोक वेडे विवेकाला सांडून जाती. लोक विवेक करत नाहीत हीच अडचण आहे. मुख्य देव ठाई पडतो, मुख्य देव ठाई पडतो याचा अर्थ त्याचा प्रत्यय येतो. आपणच परमात्म स्वरूप अशा प्रकारच्या भूमिकेवर साधत जाऊन पोचतो. ते केवळ विवेक धरून साधना केल्यामुळं, विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे. कर्त्यासी ओळखावे यास विवेक म्हणावे, विवेक सांडिता व्हावे परमदुःखी. विवेकाचं फळ सुख आणि अविवेकाचं फळ दुःख. ईश्वर सुखस्वरूप, निर्गुण सुखस्वरूप, निरंजन, त्या ठिकाणी शांती समाधान. हे सर्व जगत निर्माण झालं, आपण निर्माण झालो, आपला कर्ता परमात्मा. अशा रीतीने परमात्म्याला ओळखावं याला विवेक असं म्हणावं असं समर्थ म्हणतात. विवेक सांडिता व्हावे परमदुःखी. आता असो हे बोलणे, कर्त्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे चुको नये. जो विचक्षण आहे त्यांनी आपलं स्वतःचं हित सांडून केवळ गप्पा गोष्टींच्या मागे लागू नये. दशक 13 समास 7 प्रत्यय विवरण नाम समास, त्याच्यातल्या काही ओव्या आपण पाहिल्या. प्रत्ययावर भर देऊन चाललं पाहिजे. आणि जर या विश्वाचा कर्ता, पंचभूतिक विश्वाचा कर्ता, पंचभूतांच्या पलीकडचा निर्गुण ईश्वर असेल तर त्या कर्त्याला आपण शोधावं, त्याला ओळखावं असं सांगून समर्थांनी या समासाचा शेवट केला. पुढच्या समासामध्ये श्रोत्यांनी समर्थांना प्रश्न केला. श्रोता म्हणे, वक्तयासी कोण करता निश्चयेसी, सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणे केली, मग करता शोधायचा कसा? तुम्ही तर म्हणता की करता शोधा. करता शोधला म्हणजे सुख समाधान शांती, पण करता शोधायचा कसा? निर्गुण देव ठाई न पाडता करता शोधता येत नाही. आपणच परमात्मा अशा प्रकारची भावना झाल्याखेरीज, देह मन बुद्धी ही बाजूला सारल्याखेरीज, देह मन बुद्धीच्या पलीकडे असणारा परमात्मा म्हणजे शुद्ध जाणीव, आपली अस्तित्व मात्र चित स्वरूप, त्या जाणीवेशी तदाकार होता येत नाही. त्या जाणीवेशी तदाकार जर व्हायचं असेल, मुख्य कर्त्याला ओळखण्यासाठी आपल्या स्वरूपाला ओळखणं गरजेचं असेल, तर आपल्या स्वरूपाला ओळखण्याच्या आड आपलीच इंद्रिय येतात. आपली इंद्रिय विषयांकडे धाव घेतात, आपल्या इंद्रियांना दृश्य दिसतं. आणि हे दृश्य आपल्याला रमवतं आणि स्वरूपाकडे जाणं राहूनच जातं, असे जन्म आणि जन्म वाया जातात. मुख्य करता जर ओळखायचा असेल तर आपल्या इंद्रियांना बाजूला सारणं ते जितकं अवघड तितकं आपल्या मनाला बाजूला सारणं देखील अवघड. अव्याहत उठणारे विचार, कल्पना, विकार, विषयाची भावना, आपल्या मनात निर्माण झालेले ग्रह आणि ते ग्रहच खरे आहेत अशा प्रकारची बुद्धी याच्यातून बाहेर पडता येत नाही. तव बोलिले सभा नायक जे बोलिक एकाहून एक या बोलण्याचे कौतुक श्रुती सादर ऐकावे. एक म्हणती करता देव, एक म्हणती कोण देव, आपुलाला अभिप्राव बोलते झाले. एक असं म्हणतात की सर्व करणारा देव आहे. हे विश्व त्यांनी निर्माण केलं, तो करता आहे. आणि एक असं म्हणतात की कोण देव, कसला देव. या इथं देवाचा काही संबंध नाही असं कोणी म्हणतं. उत्तम मध्यम कनिष्ठ भावार्थे बोलती स्पष्ट, आपुलाली उपासना श्रेष्ठ मानिती जनी. आणि मग आपली आपली उपासना आणि त्याप्रमाणे आपल्या आपल्या कल्पना याच कशा खऱ्या आहेत आणि त्या सिद्ध करण्याच्या अभिनिवेशामध्ये जो तो कसा गुरफटतो हे याच्या पुढे समर्थांनी वर्णन करून सांगितलं. आपण एक दोन चार मिनिटं शांत डोळे मिटून बसू. आणि आपल्या आपल्या भावाप्रमाणे तोच कसा देव आहे याचा आग्रहपूर्वक प्रतिपादन करणारे त्यांचं वर्णन समर्थांनी केलं. कोणी एक ऐसे म्हणती करता देव मंगळमूर्ती, सगळं विश्व त्या मंगळमूर्तीनी केलेलं आहे. तोच सर्व निर्माण करणारा आहे, तोच राखणारा आहे, तोच विनाश करणारा आहे. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षात् आत्मासि नित्यम. त्या गणपतींनी हे सगळं विश्व निर्माण केलेलं आहे, तोच इथं मुख्य देव आहे असं कोणी म्हणतं. एक म्हणती सरस्वती सर्व करी, सरस्वतीमुळे सर्व होतं. शारदा विद्येची देवता हिनी हे सगळं निर्माण केलेलं आहे, ती बुद्धिप्रदायिनी आहे. एक म्हणती करता भैरव, एक म्हणती खंडराव, एक म्हणती वीर देव, एक म्हणती भगवती, आणि असं पुष्कळ वर्णन करून सांगितलं. एक म्हणती नरहरी, एक म्हणती बनशंकरी, एक म्हणती सर्व करी नारायण, एक म्हणती श्रीराम करता, एक म्हणती कृष्ण करता, एक म्हणती भगवंत करता केशवराज. त्यांचं स्वतःचंही आराध्य दैवत श्रीराम होतं. तरी देखील एक म्हणती याच्यामध्ये त्यांनी आपल्या आराध्य दैवताचाही समावेश केलेला आहे. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं वर्म जे चुकलेले आहेत आणि केवळ अभिनिवेश धरत आहेत त्यांचं मत ते सांगतायत. एक म्हणती पांडुरंग, एक म्हणती श्रीरंग, एक म्हणती झोटिंग सर्व करी. आणि त्या त्या कल्पनांप्रमाणे त्या त्या देवतेला शांत करण्यासाठी देखील किती खटाटोप होतो हे त्यांनी पाहिलेलं होतं. अजूनही तसं चाललेलं आहे. एक म्हणती मुंजा करता, या सगळ्या कल्पना विलक्षण आहेत. मुंज झालेला आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये न मिळालेला आणि मृत्यू पावलेला जो मुंजा म्हणून होऊन राहिलेला आहे तो सगळं करतो. त्याची अवकृपा झाली तर अवघड आहे. त्याला आपलं भजावं आणि पुढे चालावं असं कोणाला वाटतं? एक म्हणती सूर्य करता, एक म्हणती अग्नी करता सकळ काही. कोणी अग्नी हाच देव मानणारे, कोणी सूर्य हाच देव मानणारे. एक म्हणती लक्ष्मी करी, ती जर अनुकूल असेल तर मग बुद्धू बेअक्कल असेल तरी सगळे त्याची स्तुती करतात. सगळं लक्ष्मीची कृपा. म्हणून लक्ष्मी ही श्रेष्ठ असं कोणी कोणी म्हणतात. एक म्हणती मारुती करी, परत त्यांचं एक आराध्य दैवत त्यांनी अभिनिवेशाचं मत खोडण्यासाठी म्हणून घातलेलं आहे. एक म्हणती धरित्री करी सर्व काही, एक म्हणती तुकाई, एक म्हणती यमाई, एक म्हणती सटवाई सर्व करी, एक म्हणती भार्गव करता, एक म्हणती वामन करता, एक म्हणती परमात्मा करता एकच आहे. आणि याच्यातच कोणीतरी सांगणारा की परमात्मा हा एकच करता आहे तोही याच्यातच मिसळलेला आहे. एक म्हणती गुरु करता, एक म्हणती दत्त करता, एक म्हणती मुख्य करता वोढ्या जगन्नाथ. याच्यातून वेगवेगळे सांप्रदायिक असे अभिनिवेश देखील निर्माण होतात. कोणी कार्तिकेयाला भसतात, कोणी व्यंकटेश करता असं म्हणतात, कोणी दत्तात्रेय हेच करता आणि मुख्य देव असं म्हणतात. एकदा मी मोठेच आहेत खरे ते, त्यांची माझी भेट झाली. ते दत्त सांप्रदायिक आणि म्हणाले की तुमचा नाथ संप्रदाय आहे तो देखील आमच्याच संप्रदायातून निघाला. म्हणलं चांगलं आहे, कारण आमचा जो संप्रदाय आहे तो ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे आणि तुमचा नाथ संप्रदाय आहे त्याचे फक्त एकच गुरु आदिगुरु आदिनाथ. मी म्हटलं यामुळं तुमच्यात आणि माझ्यात काय फरक पडला? आणि ब्रह्मा विष्णू महेश अशा दत्तामध्ये आदिनाथ आहेतच, मग त्यांच्यापासून संप्रदाय निर्माण झाला असं जर म्हटलं तर काय बिघडलं? तर त्यांना काही बोलताच येईना. पण अशा अभिनिवेशाने आम्हीच कसे श्रेष्ठ आहोत हे प्रत्येकजण सांगण्याच्या भानगडीत गुंतलेला आहे, अडकलेला आहे. एक म्हणती ब्रह्मा करता, एक म्हणती विष्णू करता, एक म्हणती महेश करता निश्चयसी, एक म्हणती पर्जन्य करता, एक म्हणती वायो करता, एक म्हणती करुण अकर्ता निर्गुण देव. ऐसा कर्त्याचा विचार पुसता भरला बाजार असं समर्थ म्हणतात. कर्त्याचा विचार जर विचारू गेलं तर अक्षरशः मतामतांचा बाजार भरलेला आहे. आता कोणाचे उत्तर खरे मानावे? जेही जो देव मानिला करता म्हणती तयाला. आणि तुम्ही स्तोत्र पहा, विष्णू स्तोत्र म्हटलं तर विष्णू हा आदी आहे, विष्णू हाच अंत आहे, विष्णू हा मध्य आहे, विष्णू हा सर्वांना सांभाळणारा आहे, तो साक्षात ब्रह्म आहे. आणि शिव शिवाचं स्तोत्र असंच वर्णन आहे, गणपतीचं स्तोत्र असंच वर्णन आहे. जेही जो देव मानिला करता म्हणती तयाला ऐसा लोकांचा गलबला ओसरेना आपुलाल्या साभिमाने निश्चयेची केला मने याचा विचार पाहणे घडेची ना बहु लोकांचा बहु विचार अवघार आहो द्या बाजार परंतु याचा विचार ऐसा आहे असं म्हणून समर्थांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. जे जे कर्तयाने केले ते ते त्या उपरी झाले कर्त्यापूर्वी आढळले न पाहिजे की कर्त्यांनी जे जे निर्माण केलं जे जे कर्तयाने केले ते ते त्या उपरी झाले अभिनिवेशाने जर राम करता असं म्हटलं राम म्हणजे दशरथाचा अयोध्येचा राजा अशा अभिनिवेशाने बोलू नका असं समर्थ म्हणतात. जे जे कर्तयाने केले ते ते त्या उपरी झाले जर तो करता असं म्हटलं आणि त्या कर्त्यांनी ब्रह्मांड निर्माण केलं असं म्हटलं तर रामाच्या नंतर ब्रह्मांड निर्माण झालेलं असलं पाहिजे. पण ते जर त्याच्या आधी असेल तर अभिनिवेशाने ती व्यक्ती करता कसं म्हणाल असं समर्थ विचारतायत. समर्थांना याचा अर्थ भक्ती उडवून द्यायची असं नाहीये. तरी देखील एका योग्य तर्काने मुख्य देवापर्यंत पोहोचणं हे ज्याचं त्याचं कर्तव्य आहे आणि मध्ये असणारा राम अथवा कृष्ण अथवा पांडुरंग अथवा विष्णू हे तिथं जाण्यासाठी सहाय्यभूत झाले पाहिजेत. पण हे मत अतिशय खरं आहे असं म्हणून वादावादी करण्यात अर्थ नाही. केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक तरी भूतांशे पंचभूतिक केले ते घडे ना. देहधारी व्यक्ती ही पंचभूतिक ब्रह्मादिक देखील पंचभूतिक जे जे घडलं ते विश्व पंचभूतात्मक आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश यांनी भरलेलं यांनी नटलेलं असं आहे ते पंचभूतिक विश्व. आणि कोणी पंचभूतिक देह असणाऱ्या व्यक्तीने निर्माण केलं असं म्हणू शकत नाही. पंचभूतास वेगळे करावे मग कर्त्यास ओळखावे. पंचभूतिक ते स्वभावे कर्त्यात आले जसं तीच प्रक्रिया पिंडाला बाजूला सारलं की पिंडाच्या बुडाशी असणारा म्हणजे देहाला बाजूला सारलं म्हणजे देहाच्या बुडाशी असणारा निर्गुण निराकार अव्यक्त प्रत्ययाला येतो. तसं पंचभूतिक जगत विवेकाने जर बाजूला सारलं तर त्याच्या बुडाशी असणारं अव्यक्त तत्व समजेल. पंचभूता वेगळे निर्गुण तेथे नाही करते पण निर्विकारास विकार कोण लावू शके. पंचभूतांच्या पदीकडे जी निर्गुण सत्ता आहे ती निर्गुण सत्ता काहीही करत नाही आणि काहीही करवत नाही. निर्गुणास कर्तव्य न घडे सगुण झाल्यात सापडे. आता कर्तव्यता कोणेकडे बरे पहा. आता समर्थ असं म्हणतात की निर्गुण अव्यक्त अचिंत्य सच्चिदानंद असं तत्व हे काहीच करत नाही आणि करवत नाही. विश्व कोणी निर्माण केलं हे जे झालं ते घडलं कसं. निर्गुणांनी केलं असं म्हटलं तर निर्गुण काहीच करत नाही कारण ते निराकार आहे निरवयव आहे त्याला करण्यासाठी कोणतंच साधन नाही ते केवळ अस्तित्व मात्र आहे. आणि सगुण आहे ते सगुण काही एक निर्माण झाल्यावर मग झालेलं आहे जसं जगत निर्माण झालं आणि मग राम झाले. जगत निर्माण झालं आणि कृष्ण झाले. जगत निर्माण झालं आणि विष्णू झाले. म्हणून सगुण जे आहे ते निर्माण जे मुळातच झालेलं आहे त्याच्यानंतर सगुण निर्माण झालं, त्यामुळे सगुणांनी हे निर्माण केलं असं तर म्हणता येत नाही आणि निर्गुण तर कधीच काही करण्याची शक्यता नाही. आता कर्तव्यता कोणाकडे बरे पहा, आता जे निर्माण झालं त्याची कर्तव्यता कोणाकडे. श्रोता प्रश्न विचारतो ना, कर्त्याला शोधा. कर्त्याला कुठे शोधणार, कसा शोधणार, त्याच्यावर समर्थ उत्तर म्हणतात, उत्तर देतात. लटक्याचा कर्ता कोण हे पुसण्याची अप्रमाण. अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. जे झालं असं दिसतं त्याला शाश्वतता नाही, ते लटिका आहे, दिसतं तसं नाही, नाशिवंत आहे. म्हणून हेची प्रमाण जे स्वभावेची झाले, एक सगुण एक निर्गुण कोठे लावू करते पण, या अर्थाचे विवरण बरे पहा. म्हणून विवरण जर करायला गेलं तर येथे कर्ताची दिसेना, सगुण तर काही करायची शक्यता नाही कारण पंचभौतिक विश्वातून निर्माण झालं ते आणि काय निर्माण करणार, आणि निर्गुण तर कधीच काही करत नाही म्हणून या विश्वाला तशा प्रकारे करताच नाही. येथे कर्ताची दिसेना प्रत्ययो आणावा अनुमाना दृश्य सत्यत्वे असेना म्हणून या. आले ध्यानाच्या प्रक्रियेवर. आपल्याला जे जे दृश्य म्हणून वाटतं, विचार म्हणून वाटतात, कल्पना म्हणून वाटतात, विकार म्हणून वाटतात, त्यांना सत्यत्वच नाही. नीट पाहू गेलं तर त्याला काही अधिष्ठानच नाही. जगतासंबंधी विचाराला तर जगतच नाशिवंत, विचारही येतो आणि जातो. चैतन्यातून विचार निर्माण झाला असं म्हटलं तर चैतन्यातून विचार निर्माण होण्याची कोणतीच शक्यता नाही. चैतन्य कधीच विचार करत नाही. चैतन्य तर विचारापासून अलिप्त आहे, म्हणून विचार संपल्यावर चैतन्याचा बोध होतो. ते जे चैतन्य आहे तो मुख्य देव आहे. मनोमय विश्व देखील तो निर्माण करत नाही आणि मनोमय विश्व मनाने निर्माण केलं तर मनाला सत्यत्व नाही. वाजायला लागलं. म्हणून जे समोर आहे ते लटिकच आहे, खोटच आहे, कल्पनाच आहे. आणि ज्या न्यायानी ध्यानामध्ये आपल्या समोर आहे ते लटिक आहे, त्याच न्यायाने ध्यानातून उठल्यानंतर देखील आपल्या समोर आहे ते लटिक आहे, खोट आहे, येणार आणि जाणार आहे, नाशिवंत आहे. 60-70-80 वर्षात खेळ खलास संपला असं आहे. त्याला शाश्वतता नाही. केले ते अवघेची लटिके, तरी करता हे बोलण्याची फिके. म्हणून जो करता आहे परमात्मा देव श्रीकृष्ण श्रीराम सटवाई मुंजा झोटिंग काय जे असेल ते, तो करता असू शकत नाही. आणि जो आपल्याला करता म्हणून वाटेल निर्गुण परमात्मा, तर तो साफ अकर्ता आहे, तो काहीही करत नाही. म्हणून जे मध्ये केलं झालं असं वाटतं तेच लटिक आहे. वेदांताचा सिद्धांत आहे की ज्याला आदी नाही आणि ज्याला अंत नाही त्याचा मध्य देखील भासमानच असतो. त्याचा मध्य देखील खरा समजू नका. आपल्याला आदी नाही, आपल्याला अंत नाही. आपण याचा अर्थ चैतन्य. चैतन्याला आदी नाही ते अनादी आहे. चैतन्याला अंत नाही, देहाच्या जाण्याने ते जात नाही. ज्याला आदी नाही आणि ज्याला अंत नाही त्याचं मध्य देखील मिथ्या, म्हणून देह देखील मिथ्या, देह व्यवहार देखील तसे मिथ्या, कर्म देखील तशी मिथ्या, आणि त्याच न्यायाने हे जगत देखील मिथ्या. त्या न्यायाने व्यवहार करायला लागतील. देह आहे तोपर्यंत ज्ञात्याला देखील कोणताच व्यवहार चुकणार नाही, पण तो हे सर्व मिथ्या समजून करेल. येथे कर्ताची दिसेना प्रत्ययो आणावा अनुमाना दृश्य सत्यत्वे असेना म्हणून या. दृश्य सत्य नाहीये म्हणून केले ते अवघेची लटिके, तरी करता हे बोलण्याची फिके. वक्ता म्हणे रे विवेके बरे पहा, बरे पाहता प्रत्यय आला तरी का करावा गलबला, प्रचित आलिया आपणाला अंतर्यामी. आता असो हे बोलणे विवेकी तोची हे जाणे, पूर्व पक्ष लागे उडवणे येरवी अनिर्वाच्य. तो अनिर्वाच्यच आहे, पण जो जो पूर्व पक्ष म्हणून सांगितला जातो तो खोडायला लागतो एवढंच. तो खोडण्याचा फार मोठा हेतू लोकांची भक्ती उडवावा असं नाही, त्यांची श्रद्धा उडवावी असं नाही, पण श्रद्धा आणि भक्ती याच्याही पलीकडे असणारं सूक्ष्म तत्व ते त्यांना समजावं म्हणून केवळ पूर्वपक्ष खंडन करायला लागला असं समर्थ म्हणतात. जपून बोलतायत. त्यांना असं नाही करायचं की तुम्ही जे म्हणजे कृष्णमूर्ती जशा प्रकारे प्रतिपादन करतात तशा प्रकारे समर्थांचं हे पूर्ण प्रतिपादन नाही. माझं मागचं प्रवचन झालं, मला कोणीतरी भेटलं, ते म्हणाले की जसे कृष्णमूर्ती बोलतात तसं तुम्ही बोलत होतात, पण कृष्णमूर्ती जे सांगतात तर सगळे संत तसंच सांगतात, फक्त कृष्णमूर्ती श्रद्धा उडवतात, कृष्णमूर्ती भक्ती उडवून टाकतात, कृष्णमूर्ती सगुणाला एकदम बादच करून टाकतात. समर्थ असं म्हणतात की अंतिम गोष्ट सांगण्यासाठी म्हणून पूर्व पक्षाचं खंडन करायला लागलं, एवढ्याकरता केवळ हे खंडन केलं, ते केलं अंतिम गोष्ट समजण्यापुरती, पण बाकीचं जे जीवन आहे ते जीवन या मर्यादेमध्ये या चौकटीमध्ये जगताना श्रद्धा आवश्यक आहे. राम करता असं म्हणण्याने फारसं नुकसान नाहीये, पण समजून म्हणायला पाहिजे. तुकाराम महाराज देखील या भाषेत बोलतात. आहे देव ऐसी वदवावी वाणी, नाही ऐसा मनी आठवावा, असं ते म्हणतात. आपल्याला ज्ञान होण्याकरता हा देव आहे अशाच प्रकारे बोललं पाहिजे, आणि मग ज्ञान होतं तसं तसं मग तेवढाच नाही असं लक्षात येतं. त्याच्यापेक्षा तो कितीतरी वेगळा आहे, निर्गुण निराकार आहे असं लक्षात येतं. त्या मुख्य देवाबद्दल चाललेलं आहे. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीधाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि 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 हरि।
श्री राम काही निवेदन आहेत।